93.5 रेड एफएम वर 8:22 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आजच्या दिवशी काय झालं होतं इतिहासामध्ये जाणून घेण्याची वेळ झाली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याची स्थापना आजच्याच दिवशी 1990 मध्ये झाली होती. आजच्याच दिवशी पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी चाचणी 1991 साली पार पाडली गेली होती. आजच्याच दिवशी प्रख्यात मराठी कथाकार आणि कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचं दुःखद निधन 1980 मध्ये झालं होतं. मराठी प्रकाशक परिषदेची स्थापनाही आजच्याच दिवशी 1977 साली झाली होती. आणि आजच्याच दिवशी एका महान माणसाचं, एका महान ईश्वर तुल्य पर्सनॅलिटीचं महानिर्वाण झालं होतं. त्यांच्याबद्दल थोड्याच वेळात आपण बोलणार आहोत. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून्ड.